देवतेच्या प्राप्तीसाठी करावयाच्या युगपरत्वे वेगवेगळ्या उपासना होत्या. कलियुगी नामची आधार असे संतांनी सांगितले आहे. याचा अर्थ कलियुगात नामजप हीच साधना आहे. नामाचा संस्कार मनावर रुजेपर्यंत तो मोठ्याने म्हणून करणे लाभकारी आहे. भगवंताच्या नामाबरोबरच त्याचे रूप, रस, गंध आणि त्याची शक्तीही असतेच. भगवंताच्या नामाचे उच्चारण करताना तसेच ते नाम ऐकताना हे लक्षात घ्यावे. हेच तत्व लक्षात घेऊन नामजपाच्या या ध्वनीचकतीची निर्मिती केली आहे. आपण या चकतीतील नामजप दिवसभर घरात लावून ठेवू शकतो. त्यामुळे वास्तुशुद्धी होऊन घरातील वातावरणही प्रसन्न होण्यास सहाय्य होते. आता आपण श्री दुर्गादेवीचा नामजप कसा करावा ते पाहूया. दुर्गा शब्दातील दकार हा दैत्यनाश असा अर्थ सूचित करतो. दुर्गा शब्दातील दुर म्हणजे वाईट आणि ग म्हणजे गमन करणारी, नाहीसे करणारी. वाईटाचा नाश करणारी ती दुर्गा. या नामजपात श्री असा उच्चार करण्यात आला आहे. याचे कारण मराठीमध्ये श्रीचा उच्चार श्री असा केला जातो तर संस्कृतमध्ये तो श्री असा केला जातो. आता आपण नामजप ऐकूया.
श्री दुर्गा देव्यै नमः. 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 श्री दुर्गा देव्यै नमः.